सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ लेकर बेस्ट ऑफ रेड एफएम का बैचलर। तो यहाँ पे बातें हो रही हमारी ट्यूसडे की। मंगलवार को तुम्हारा विचार होता है कि क्या हो सेलिब्रिटी होना फायद्याचं आहे की नुकसानदायक आहे। मला एक कॉल आला होता, ऐकत मला कोणी कॉल केला होता।
मी वृंदा बोलतीय, तू माझा खूप फेवरेट आरजे।
थँक यू सो मच।
अकॉर्डिंग टू मी सेलिब्रिटी होणं हॅज पोन्स अँड कॉन्स बोथ। म्हणजे जर तुम्ही जर सेलिब्रिटी असला तर तुम्ही एक काही डिमांड करा तुम्हाला भेटत, स्टायलिश ड्रेसेस घालायला भेटतात।
एक्झॅक्टली।
हा आता पावभाजी खायची असेल तर इट्स लाईक नॉट युअर स्टँडर्ड यु नो टू गो अँड ईट पावभाजी कुठेही।
म्हणजे सेलिब्रिटी झालं की आपल्याला आपल्या मनासारख्या काही गोष्टी करता येतात, काही नाही करता येत।
हा,
ज्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी आपल्याला नाही करता येत ना।
हो।
आणि रुंदा तुला असं वाटतं का की सेलिब्रिटी झाल्यानंतर आपली एखादी गोष्ट असेल त्याच्यावरनं लोक आपल्याला ट्रोल करतात किंवा आपल्या एखाद्या गोष्टीचा विपर्यास करतात बोलण्याचा?
हा, ते तर ऑब्व्हियसली कोणत्याही सेलिब्रिटीला फेस करावं लागतं। बट नाव अगर म्हणजे जर तुम्हाला कोणत्या स्टँडर्डला रीच करायचं देन यू हॅव टू साइडलाइन ऑल दीज ट्रोल्स अँड ऑल अँड
राईट
कंटिन्यू ऑन युअर लाईफ।
सो सेलिब्रिटी होणं बरेच जण म्हटलं की फायद्याचं पण आहे तसंच नुकसानदायक पण आहे, कसं ना, मतलब कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे। 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।